याही वर्षी पानझड झालीच.
झाडं कशी ओकीबोकी दिसतात नाही,
काळ्याशार मेघाला चोच घासत बसणाऱ्या चातकासारखी. काही असो, याही वर्षी पानझड झालीच.
नको वाटते नाही पानझड, झाडं कशी विद्रूप दिसतात.
लाल पिवळी बावरी फुलं उगीचच निखळतात. पाना फांद्यांचं मेतकूट कसं बरं एका दिवसात फिसकटलं. डवरलेलं मोहक झाड घरट्यासकट विस्कटलं.
झाडही उपवास करत असावं, नसेल तर निदान तसं दाखवत तरी असावं.
उगाच का ना हुक्की येते त्याला कफल्लक होण्याची, का देऊन देऊन दमलेल्या त्याला गरज वाटते थांबण्याची. धरणीच्या गर्भातून शोषून शोषून ते उत्तर शोधतच असणार, आभाळाकडे एकटक बघत हताश मुकाट बसणार. त्यालाही शिसारी येत असावी घेणाऱ्याच्या हातांची, हपापलेल्या भुकाळलेल्या अस्ताव्यस्त कर्जांची. मुख बिचार निष्पर्ण झाड झडलं असेल वर्षातून कधीतरी, त्याला तेवढीही मुभा द्यायची नाही. झाडासारखंच झाड बिचार, पानंही पानांसारखीच. सख्य असो वैर असो, पानझड आलीच.